आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 17वा हप्ता आज वितरित होणार. पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात 9 जण ठार आणि किमान 60 जण जखमी. मृतांच्या निकटवर्तीयांना मदत जाहीर. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील रस्ते आणि महामार्ग प्रकल्पाच्या कामांचा आढावा. प्रियंका गांधी वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार. आणि मुसळधार पावसामुळे सिक्कीममध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका. आता सविस्तर बातम्या. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 17वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथून वितरित करण्यात येईल. 9,26,00,000 शेतकऱ्यांना एकंदर 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरित केला जाईल. शेतीविषयक कामांसाठी मदतनीस म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या बचत गटातील 30,000 महिलांना कृषी सखी म्हणून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. 50 निवडक कृषी विकास केंद्रांवर विशेष उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पीएम किसान योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सर्व जमीनधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी सुरू करण्यात आली. या अंतर्गत 2,000 रुपयांचा हप्ता 4 महिन्यातून एकदा असे एकंदर 6,000 रुपये देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतात. आतापर्यंत देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 3,00,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील न्यू जलपायगुडी स्थानकाजवळ काल सकाळी आगरताळा सियालदाह कांचनगंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकल्यानं 9 जण ठार आणि किमान 60 जण जखमी झाले. न्यू जलपायगुडीपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगपाणी रेल्वे स्थानकानजीक 2 गाड्यांमध्ये धडक झाली, त्यामुळे एक्सप्रेस गाडीचे मागील 2 डबे रुळावरून घसरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या निकटवर्तीयांना पंतप्रधान सहायता निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत असल्याचं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल अपघातस्थळाला भेट देऊन मदत आणि बचाव कार्याची पाहणी केली, तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. मृतांच्या निकटवर्तीयांना 10,00,000 रुपये, गंभीर जखमींना 2,50,000 रुपये आणि किरकोळ जखमींना 50,000 रुपयांची मदत मंत्रालयाच्या वतीनं देणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी यावेळी केली. सिलिगुडीमध्ये काल सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात दिवसभर अडथळे आले. रेल्वेगाडी आगरतळाहून सियालदहाला जात असताना सकाळी 9:00 सुमारास हा अपघात झाला, त्यामुळे या मार्गावरील लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या होत्या. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल जम्मू आणि काश्मीरमधील रस्ते आणि महामार्ग प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी श्रीनगर इथं राजभवनमध्ये स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी या भागात अत्यंत खर्चिक अशी पायाभूत सुविधा उभारणीची आणि रस्ते प्रकल्पांची कामं सुरू केल्याबद्दल जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गडकरी यांचे आभार मानले. आम्ही जम्मू आणि काश्मीरच्या मजबूत आणि उज्ज्वल भवितव्यासाठी अत्यंत समर्पित भावनेनं काम करत आहोत. या नव्या प्रकल्पामुळे या परिसरात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या असून प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावला आहे, असं सिन्हा म्हणाले. गडकरी यांनी यावेळी परिसरात सुरू असलेल्या महत्वाच्या 6 रस्ते प्रकल्पांचा आढावा घेतला आणि त्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. वीज जोडणी तसंच वीज बिलासंदर्भात ग्राहकांनी आपली माहिती अर्थात KYC अद्ययावत करावी, अशा प्रकारची फसवणूक फोनद्वारे होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर दूरसंचार विभागानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारवाई सुरू केली आहे. सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीमध्ये गैरवापर झाल्याच्या तक्रारी असलेल्या देशभरातील 392 मोबाईल संचांच्या सेवा बंद करण्याचे निर्देश सर्व दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. या संचांशी जोडलेल्या 31,740 मोबाईल कनेक्शनची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देशही दूरसंचार मंत्रालयानं दिले आहेत. नव्यानं शहानिशा करताना त्रुटी आढळल्यास संबंधित मोबाईल आणि हँडसेटच्या सुविधा तत्काळ बंद करण्यात येतील, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी केरळमधल्या वायनाड मतदारसंघातील आपल्या खासदारपदाचा राजीनामा देणार असून त्यांच्या जागी पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वद्रा वायनाडची पोटनिवडणूक लढवणार आहेत. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्या उपस्थितीत गांधी यांनी काल ही घोषणा केली. राहुल गांधी यांनी यंदा वायनाड आणि रायबरेली या दोन मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. दोन्ही मतदारसंघातून ते मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि सुप्रसिद्ध चित्रकार दीपक गोरे यांच्या दरम्यान काल नवी दिल्ली इथं सामंजस्य करार करण्यात आला. गोरे यांनी रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 1015 तैलचित्र या कला केंद्राला दान करण्यात येणार आहेत. ही चित्र मिळाल्याबद्दल केंद्राचे सदस्य सचिव डॉक्टर सच्चिदानंद जोशी यांनी आनंद व्यक्त केला. हा अनमोल कलेचा ठेवा तसंच महत्वपूर्ण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा भावी पिढ्यांसाठी जतन करण्याची आपली वचनबद्धता आहे. हा वारसा अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे असं गोरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या सुरुवातीला इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये गोरे यांच्या तैलचित्रांचा समावेश होता. नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या पशुपक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास अबाधित राहावा या हेतूनं करण्यात आलेल्या बहुचर्चित पर्यावरण संवर्धन कायद्याला युरोपियन संघातील पर्यावरण मंत्र्यांच्या गटानं मंजुरी दिली आहे. जंगलांचं संवर्धन, ओसाड जमीन ओलिताखाली आणणं आणि नद्यांना मुक्त वाहिनी करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. युरोपियन संघातील 66% लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 20 सदस्यांनी या कायद्याच्या बाजूनं मतदान केलं. 2030 पर्यंत युरोपियन संघातील जमिनी आणि सागरी क्षेत्रांपैकी किमान 20% क्षेत्र पुनर्स्थापित करणं आणि पुनर्स्थापनेची आवश्यकता असलेल्या सर्व परिसंस्थांना पुनरुज्जीवित करणं हे या कायद्याचं उद्दिष्ट आहे. आकडेवारीनुसार सुमारे 80% अधिवासांची अवस्था बिकट आहे. या व्यतिरिक्त मधमाशा आणि फुलपाखरांच्या 10% प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. मातीच्या गुणवत्तेतही 70% घट झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. सेमी कंडक्टर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, संरक्षण, खनिज, अवकाश आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. सर्व क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय भागीदारी वृद्धिंगत होत असल्याबद्दल मोदी यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. जागतिक हितासाठी भारत अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं. मणिपूरमधील सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी काल उच्चस्तरीय बैठक घेतली. मणिपूरमध्ये शांतता आणि समरसता अबाधित राखण्यासाठी सुरक्षा दलांचं नियोजन करावं असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. गरज भासल्यास सैन्य दलाची संख्या वाढवण्यात येईल असं सांगत हिंसाचार करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश शहा यांनी दिले. सिक्कीममध्ये लाचुंग इथं पुरात अडकलेल्या पर्यटकांना कालपासून मंगन जिल्ह्यातून अन्यत्र हलवण्याचं काम सुरू झालं. दरम्यान प्रतिकूल हवामानामुळे पर्यटकांची हवाई मार्गानं सुटका करण्याच्या प्रयत्नांना काल यश आलं नाही. जिल्हा प्रशासनानं राज्य पोलीस दल आणि वनविभागाचे कर्मचारी, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दल, स्थानिक ग्रामपंचायती आणि स्वयंसेवकांच्या तुकड्या यांच्या सहकार्यानं पहिल्या टप्प्यात 9 पर्यटकांना बाहेर काढलं. काल संध्याकाळी 6 सुमाराला सुटका केलेल्या 55 पर्यटकांची दुसरी तुकडी मंगन इथं पोहोचली. अन्न पाण्याचा पुरेसा पुरवठा, पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य आणि यंत्रणांमधील सुयोग्य समन्वय यामुळे पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढणं शक्य झालं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 17वा हप्ता आज वितरित होणार. पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात 9 जण ठार आणि किमान 60 जण जखमी, मृतांच्या निकटवर्तीयांना मदत जाहीर. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील रस्ते आणि महामार्ग प्रकल्पाच्या कामांचा आढावा. प्रियंका गांधी वद्रा वायनाडमधून लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आणि मुसळधार पावसामध्ये सिक्कीममध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.